नमस्कार, तुम्हें ऐकता है रेडियो MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बावट बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मित्रांनो, असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमात मी आर्य सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमामधून 1982 या सालातील घटनांचा सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत. आजच्या भागातील 1982 सालातील आपली महत्त्वपूर्ण घटना आहे महात्मा गांधी यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारा ॲटेन अप ड्रुकृत गांधी या चित्रपटाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. यासोबत मित्रांनो, आज आपण जी व्ही अय्यर कृत आदिशंकराचार्य या भारतातील पहिल्या संस्कृत भाषेतील चित्रपटाविषयीची माहिती देखील आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिले जाणून घेऊयात ॲटनबरोकृत गांधी या चित्रपटाविषयीची सविस्तर माहिती. मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीचा व व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणारा गांधी हा रिचर्ड ॲटनबरोकृत इंग्रजी चित्रपट हा 30 नोव्हेंबर 1982 रोजी प्रदर्शित झाला. आणि मित्रांनो, या चित्रपटांची हिंदी आवृत्ती देखील प्रदर्शित झाली. आणि मित्रांनो, या चित्रपटाला देशभरात प्रचंड प्रतिसाद देखील लाभला. आणि मित्रांनो, जागतिक स्तरावर देखील हा चित्रपट गाजलेला आहे आणि त्याला अनेक अकॅडमी अवॉर्ड्स देखील मिळाले. मित्रांनो, स्वातंत्र्याला 35 वर्ष उलटून देखील आपल्या देशात या महान नेत्यावरती पूर्ण लांबीचा चित्रपट हा झालेला नव्हता. किंबहुना देशातील राजकीय नेत्यांवरती लघुपट हे निर्माण करण्यात आले, तरी देखील पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याची आपल्याकडे परंपरा ही नव्हतीच. त्यामुळेच ज्या साम्राज्यवादी इंग्लंडने भारतावरती राज्य केले, तेथीलच ॲटनबरो यासारख्या दिग्दर्शकाने गांधीजी यांच्या व्यक्तिमत्वाने भारवून जाऊन त्यावर चित्रपट काढावा याचं भारतीयांना अप्रूपच वाटलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, त्यातील सखोल संशोधन, उच्च निर्मितीमूल्ये, बेन किंग्जले या इंग्लंडच्या परंतु मूळ भारतीय असलेल्या अभिनेत्याने साकारलेली गांधीजी यांची जिवंत व्यक्तिरेखा, नेपथ्य वेशभूषेतील बारकावे, अस्सल वातावरण निर्मिती आणि अनेक हृदयस्पर्शी प्रसंग यामुळे प्रेक्षक हा चित्रपट पाहताना अत्यंत भारावून गेले. मित्रांनो, फ्लॅशबॅक या तंत्राने सादर केलेल्या या चित्रपटाची सुरुवात गांधीजी यांच्या हत्येच्या प्रसंगाने करण्यात आली होती व नंतर 1893 ते 1948 पर्यंतच्या त्यांच्या राजकीय जीवनपटाचा पट हा उलगडला गेला. मित्रांनो, 1893 साली जेव्हा गांधीजींची दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी निव्वळ वर्णभेदास्तव ट्रेनमधून उचलबांगडी केली होती, या वास्तव प्रसंगातून ते दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी भारतीयांच्या व कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी जे विविध हिंसक लढे दिले त्या सर्व संदर्भातील जिवंत प्रसंग हे या चित्रपटात चितारलेले होते. मित्रांनो, या यशानंतर भारतातील स्वतंत्र चळवळीतील नेत्यांनी गांधीजींना या चळवळीचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी भारतात येण्याची विनंती केल्यावरती गांधीजी भारतात येऊन अहिंसक अशा असहकारच्या चळवळीला कशी सुरुवात केली, या चळवळीला भारतात कसा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला याचं तपशीलवार वर्णन हे या चित्रपटामधून केलं गेलेलं होतं. नंतरच्या चळवळीच्या पुढील टप्प्यावरती गांधीजींनी केलेल्या चळवळी, विविध प्रसंगी गांधीजींना घडलेला तुरुंगवास व इतर महत्त्वाच्या घटनांचं यात दर्शन हे घडवलेलं आहे. मित्रांनो, चित्रपटाचा उत्तरार्धात इंग्रजांनी स्वातंत्र्य देण्याचं मान्य केलं तरी देखील देश विभाजित होणार या कल्पनेने अस्वस्थ झालेल्या गांधींनी मोहम्मद अली जिन्ना यांचं मन वळवण्याचे त्यांनी केलेले प्रयत्न हिंदू मुस्लिम दंग्यांमध्ये झालेल्या अमानुष हिंसेने विषण्ण झालेल्या गांधीजींनी शांतीसाठी गांधीजींनी केलेले निकराचे प्रयत्न आणि अशा सर्व प्रसंगांमधून सूक्ष्म तपशिलांसह या चित्रपटाचं आणि गांधीजींच्या संपूर्ण आयुष्याचं जीवन हे चितारलं गेलं. मित्रांनो, या चित्रपटातील गांधीजी यांच्या व्यतिरिक्त
इतर सहाय्य भूमिका निभावणारे कलाकार होते रोहिणी हट्टंगटी। मित्रांनो, रोहिणी हट्टंगटी यांनी कस्तुरबा यांची भूमिका, रोशन सेठ यांनी जवाहरलाल नेहरू यांची भूमिका, सई जाफरी यांनी वल्लभभाई पटेल यांची भूमिका, श्रीराम लागू यांनी गोपाळकृष्ण गोखलेंची भूमिका, अलेक पदमसी यांनी महम्मद अली जीना यांची भूमिका, गरलराईन जेम्स यांनी मीराबेन यांची भूमिका, अमरीश पुरी ओम पुरी यांच्यासारख्या कलाकारांनी या चित्रपटात इतर महत्त्वाच्या सहाय्यक भूमिका पार पाडलेल्या आहेत। याशिवाय मित्रांनो, समूह दृश्यांकरिता 3 लाख एक्स्ट्रासचा वापर करून या चित्रपटाने त्या चित्रपटाचा वेगळाच एक विक्रम केलेला आहे। मित्रांनो, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून बेन किंग्सले यांना पुरस्कार, सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी बिली विलियम्स यांना पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संपादनासाठी जॉन ब्लूम यांना पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी स्टुअर्ट क्रेग व इतर जणांना पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी जॉन बिले यांना पुरस्कार यासारखे मित्रांनो इतर 7 अकॅडमी अवॉर्ड्स हे या चित्रपटाला मिळालेच। परंतु मित्रांनो, डॉली ठाकूर आणि भानू अथैया यांना या कालपटातील गांधीजी, इंग्रजी अधिकारी व विविध नेते यासारख्यांच्या सर्वांची वेशभूषा ज्या कल्पकतेने केली होती त्यासाठी या दोघांची विशेष प्रशंसा ही करण्यात आली। आणि मित्रांनो, या दोघांना सर्वोत्कृष्ट वेशभूषेचं अकॅडमी अवॉर्ड देखील लाभलेलं आहे। मित्रांनो, या चित्रपटामुळे विस्मरणात जाऊन लागलेली गांधीजींची प्रतिमा पुन्हा एकदा उजळली गेली आणि मित्रांनो पुन्हा त्याबाबत देशभर चर्चा देखील सुरू झाली। मित्रांनो, विदेशात देखील गांधीजी यांचं व्यक्तिमत्व नव्या पिढीला परिचित झालं आणि मित्रांनो अशा प्रकारे महात्मा गांधीजी यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारा ॲटनबरो कृत गांधी हा चित्रपट 1982 साली प्रदर्शित झाला। मित्रांनो, या घटनेनंतर आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात जी व्ही अय्यर कृत आदिशंकराचार्य या भारतातील पहिल्या संस्कृत भाषेतील चित्रपटाविषयीची थोडक्यात परंतु सविस्तर माहिती। मित्रांनो, जी व्ही अय्यर यांचा आदिशंकराचार्य हा पूर्णतः संस्कृत भाषेतील चित्रपट 1982 सालामध्ये प्रदर्शित झाला। भारतातील संस्कृत भाषेतील हा पहिलाच चित्रपट ठरलेला आहे। मित्रांनो, या चित्रपटातून शंकराचार्यांचं अर्थात 8व्या शतकातील शंकराचार्यांचं महात्म्यम हे वर्णिलं आहे। मित्रांनो, सर्वदमन बॅनर यांनी शंकराचार्य यांची प्रमुख भूमिका साकारली। मित्रांनो, या आदिशंकराचार्यच्या चित्रपटानंतर जी व्ही अय्यर यांनी रामानुजाचार्य या तमिळ चित्रपटाची 1989 तसेच श्री माधवाचार्य या कन्नड भाषेतील 1986 सालच्या या दोघांवरच्या जीवनपटांची देखील जी व्ही अय्यर यांनी निर्मिती केलेली आहे। आणि मित्रांनो, अशा प्रकारे 1982 सालामध्ये जी व्ही अय्यर कृत आदिशंकराचार्य या भारतातील पहिल्या संस्कृत भाषेतील चित्रपट हा 1982 साली प्रदर्शित झाला। मित्रांनो, ही होती आजच्या भागातील असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमातील सविस्तर माहिती। मित्रांनो, असा खडला भारत या पुस्तकाच्या पुढच्या सत्रामधून आपण 1982 सालातील घटनांचा सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत। 1982 सालातील आपल्या पुढील घटना आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या एशियाड स्पर्धांचं यशस्वी आयोजन हे 1982 साली कशाप्रकारे साकार झालं। तसेच मित्रांनो, आपण 1982 साली जाणून घेणार आहोत राज रावेल कृत एशियाड गेम्स विलेज ग्रामसंकुल हे नेमकं कशाप्रकारे साकार झालं। तसेच संदीप पाटील यांचा षटकात 6 चौकारांचा विक्रम हा 1982 साली कशाप्रकारे पूर्ण झाला। तसेच रमेसिप्पी कृत शक्ती या चित्रपटाविषयीची माहिती।
तसेच या चित्रपटातील दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांची जुगलबंदी नेमकी कशी होती हे आपण असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या पुढच्या सत्रामधून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती तसेच भरपूर साऱ्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ, ज्याचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.